श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जोड़ो निया कर चरणी ठेविला माथा, परिसावी विनंती माझी पंढरी नाथा। असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टि पाहे मजकडे सद्गुरु राया। अखंडित सावे ऐसे वाटते पाई, सांडोनी संकोच ठाव थोड़ा सा दे। तुका म्हणे देवा माझी वेडी वाकुडी, नामे भव पाश हाती आपुल्या तोडी। उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला। गरुड पारा पासुनी महा द्वारा पर्यंत, सुरवरांची मांदे उभी जोडोनी हात। शुकसन कादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, त्रिशूल डमरो घेऊन उभा गिरजेचा पती। कलियुगींचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे उभी डोळा लावनिया जनी। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुणी तारा जड जीवा। गेली तुम्हा सोडुनिया भव तमरजनी विलया, परिही अज्ञानाशी तुमचे भूलवियोग माया। शक्तिन अम्हाय किंचित ही तिजला साराया, तुम्हीच ते सारुनि दावा मुख जनताराया। भो साईनाथ महाराज भवति मिरनाशकर वे, अज्ञानी अभी किति तव वर्णावी थोरवी। तीवर्णिता भागले बहुवदनी शेष विधि कवि, सकृप होनी महिमा तुमचा तुम्हीच वदवावा। आधि व्याधि भव ताप वारुणी तारा जड जीवा। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुणी तारा जड जीवा। भक्त मनी सद्भाव धरोनी जे तुमानुसरले, घ्यायास्तव ते दर्शन तुमचे द्वारे उभे ठेले। ध्यानस्था तुम्हास पाहुनी मनमुचे धाले, परित्वद वचनामृत प्राशाया ते आतुर झाले। उघडोनी नेत्र कमला दीन बंधो रमाकांता, पाही बा कृपा दृष्टि बालका जशी माता। रंजवी मधुरवाणी हरिताप साई नाथा आम्हीच फुले कार्यास्तव तुझ कष्टवितो देवा सहन करशील ऐकुनी द्यावे भेट कृष्ण धावा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आधि व्याधि भवता पवारुनी तारा जड जीवा उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा संत साधू मुनी अवघे झाले ते गोळा सोडाशे जे सुख आता बघू द्या मुख कमळा रंग मंडपी महाद्वारी झाली से दाटी मनवता वेळ रूप पहावया दृष्टी राही रखुमा बाई तुम्हा येऊ द्या दया शेजे हालवनी जागे करा देवराया गरुड हनुमंत उभे पाहती वाट स्वर्गीचे सुरवर घेऊनी आले बो भाट झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा घेऊनी पंचारती करू बाबांची आरती उठा उठा हो बांधव हो वाळू हार माधव करोनिया स्थिर मन पाहु गंभीर हे ध्यान कृष्णनाथा दत्त साई जडो चित्त तुझे पाई काकड आरती करी तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा काम क्रोध मद मत्सर आटुनी काकडा केला वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला साईनाथ गुरु भक्ती ज्वलने तो मी पेटविला तदरुत्ती जाळुनी गुरुने प्रकाश पाडिला द्वैत तमाना सुनी मिळवी तत्स्वरूपी जीवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा काकड आरती करी तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा भूखे चरव्यापुनी अवघे हृत्कमली राहशी तोची दत्त देव शिरडी राहुनी पावसी राहुन येथे अन्यस्त्र हितो भक्तास्तव धावसी निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसी न कळे त्वल्लीला हे कोण्या देवावा मानवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा काकड आरती करी तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा त्वद्यश दुंदु भीने सारे अंबर हे कोंदले सगुण मूर्ति पाहण्यातुर जन शिरडे आले प्राशुनि त्वद्वचनामृतमुचे देह भान हरपले सोडुनिया दुराभिमान मानस त्वच्चरणी वाहिले कृपा करो नी साई माउले दास पदर घ्यावा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरती करी तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा भक्तीचिया पोटी बोध काकडा ज्योती पंच प्राण जीवे भावे ओवाळु आरती ओवाळु आरती माझा पंढरीनाथा माझा साईनाथा दोन्ही कर जोडो निचरणी ठेविला माथा काय महिमा वर्णु आता सांगने कीती कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती राही रखुमा बाई उभ्या दोगे दो बाही मयूर पिछ चामरे ढाळीते ठाईंचे ठाई तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा विटेवरी उभा दिसे लावण्य गाभा उठा साधु संत साधा आपुला लेहित जाईल जाईल हा नर देह मग कैसा भगवंत उठो निया पहाटे बाबा उभासे विटे चरण तयांचे गोमटे अमृत दृष्टि अवलोका उठा उठा हो वेगेशी चला जाऊया रावळाशी जळतील पात कांचा राशी काकड आरते देखिलिया जागे करा रुक्मिणी वरा देवा हे निज सुरात वेगे लिंब लोण करा दृष्ट होईल तयासी दारी वाजंत्री वाजती ढोल दमामे गर्जते होतसे काकड आरती माझा सद्गुरुरायाची सिंहनाद शंख भेरी आनंद होतसे महाद्वारे केशवराज विटेवरी नामा चरण वंदितो साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई दत्तराज गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय प्रभात समयीन भाषुभरवी प्रभा फाकली स्मरे गुरु सदा अशा समयी त्या छळे नाकली म्हणून कर जोडुनी करवता गुरु प्रार्थना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना तमा निरसी भानुहा गुरु हिनासी अज्ञानता परंतु गुरुचे करे नरवी कधी साम्यता पुन्हा तिमिर जन्म घे गुरु कृपेणी अज्ञानना ಸಮರ್ಥ ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ಪುರವಿ ಮನೋವಾಸನ ರವಿ ಪ್ರಗಟ ಹೋವುನಿ ತ್ವರಿತ ಘಾಲವಿ ಆಲಸ ತಸಾ ಗುರು ಹಿ ಸೋಡವಿ ಸಕಲ ದುಷ್ಕೃತಿ ಲಾಲಸ ಹರೋಣಿ ಅಭಿಮಾನ ಹಿ ಜಡವಿ ತ್ವತ್ಪದಿ ಭಾವನಾ ಸಮರ್ಥ ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ಪುರವಿ ಮನೋವಾಸನ ಗುರು ಶ್ರೀ ಉಪಮಾದಿ ಸೇ ವಿಧಿ ಹರಿಹರಾಂಚಿ ಉಣಿ ಕುಠೋ ನಿಮಗಯೇ ಇತಿ ಕವನಿಯಾಗಿ ಪಾಹುಣಿ ತುಜಿ ಚ ಉಪಮಾತುಲಾ ಬರವಿ ಶೋಭತೆ ಸಜ್ಜನ ಸಮರ್ಥ ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ಪುರವಿ ಮನೋವಾಸನ ಸಮಾಧಿ ಉತ್ತರೋ ನಿಯಾ ಗುರು ಚಲಾ ಮಶೀದಿ ಕಡೆ ತ್ವದೀಯ ವಚನೋಕ್ತಿ ಮಧುರ ವಾರಿತಿ ಸಾಕಡೆ ಅಜಾತರಿಪು ಸದ್ಗುರು ಅಖಿಲ ಪಾತಕ ಭಂಜನ ಸಮರ್ಥ ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ಪುರವಿ ಮನೋವಾಸನ ಅಹಾಸು ಸಮಯಾಸಿಯಾ ಗುರು ಉಠೋ ನಿಯಾ ಬೈಸಲೆ ವಿಲೋಕು ನಿಪದಾಶ್ರಿತಾತ್ವದೀಯ ಆಪದೆ ನಾಸಿಲೆ ಅಸಾಸು ಹಿತಕಾರಿಯಾ ಜಗತಿ ಕೋಣಿ ಅನ್ಯನ ಸಮರ್ಥ ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ಪುರವಿ ಮನೋವಾಸನ ಅಸೆ ಬಹುತ ಶಾಹಣ ಪರಿಣ ಜಾಗುರು ಚೇ ಕೃಪಾ ನತಸ್ವಹಿತ ತ್ಯಾಕಳೆ ಕರಿತ ಸೇರಿ ಕಾಮ್ಯಾಗಪ ಜರಿ ಗುರುಪದಾಧರಿ ಸುದೃಢ ಭಕ್ತಿ ನೇ ತೋ ಮನ ಸಮರ್ಥ ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ಪುರವಿ ಮನೋವಾಸನ ಗುರೋ ವಿನತಿ ಮೇ ಕರಿ ಹೃದಯ ಮಂದಿರಿ ಯಾಬಸ ಸಮಸ್ತ ಜಗ ಹೇ ಗುರು ಸ್ವರೂಪ ಚಿಠಸೋ ಮಾನಸ ಘಡೋ ಸತತ ಸತ್ಕೃತಿ ಮತಿ ಹಿದೇ ಜಗತ್ ಪಾವನ ಸಮರ್ಥ ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ಪುರವಿ ಮನೋವಾಸನ ಪ್ರೇಮೇಯಾಷ್ಟಕಾಶಿ ಪಢುನಿ ಗುರುವರ ಪ್ರಾರ್ಥಿತಿ ಜೇ ಪ್ರಭಾತಿ ತ್ಯಾಂಚೆ ಚಿತ್ತಾಶಿ ದೇತೋ ಅಖಿಲ ಹರುನಿಯ ಭ್ರಾಂತಿ ಮೇ ನಿತ್ಯ ಶಾಂತಿ ಐಸೇ ಹೇ ಸಾಯಿನಾಥೇ ಕಥುನಿ ಸುಚವಿಲೆ ಜೇವಿಯಾ ಬಾಲಕಾಸಿ ದೇವೇತ್ಯಾ ಕೃಷ್ಣ ಪಾಯಿ ನಮುನಿ ಸವಿನಯ ಅರ್ಪಿತೋಷ್ಟಕಾಶಿ ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ಸಾಯಿರಹಂ ನಜರ ಕರುಣ ಬಚ್ಚೋಂ ಕಾ ಪಾಲನ ಕರುಣ ಸಾಯಿರಹಂ ನಜರ ಕರುಣ ಬಚ್ಚೋಂ ಕಾ ಪಾಲನ ಕರುಣ ಜಾನಾ ತುಮನೆ ಜಗತ್ ಪಸಾರ ಕೋ निज काय देव सावया मिखाया तरियो निज काय देव सदगुरु मिखाया तरी मी दुबळी बटिक नाम्यात जान श्री हरि मी दुबळी बटिक नाम्यात जान श्री हरि उच्चिष्ट तुला देने ही गोष्ट ना बरी हो उच्चिष्ट तुला देने ही गोष्ट ना बरी तू जगन्नाथ तुझ देव कशी भाकरी
सद्गुरु साईनाथ महाराज।